नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची घोषणा. 79वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. जीएसटीमधल्या 12 आणि 28% टप्पा काढून टाकण्याचा अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव. श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी, आज दहीहंडीचा थरार. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती. आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस सुरू, लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काल 79व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. सुमारे 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल. याअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून 15,000 रुपये मिळतील, असं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है. यह आपके लिए खुशखबरी. इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को, बेटे बेटी को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे. कंपनियों को भी नए रोजगार देने के अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी.
येत्या दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरसह विविध मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र ही प्रणाली विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलंय. भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी 40% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती होते आहे. वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये, एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये, स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घरदौड महाराष्ट्राची चाललेली आहे.
मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नवा विकसित बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत. नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे, तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया. बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून CIIIT प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करण्याच्या कथा आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणार आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित 351 कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे.
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर भाषणात शिरसाट म्हणाले,
या जिल्ह्यामध्ये जे लघु उद्योजक तयार होतात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यामध्ये JSW, टोयोटा, किर्लोस्कर, इतर एनर्जी अशा अनेक कंपन्या जवळपास 2,025 एकर क्षेत्रावर आपला प्रकल्प उभारत आहेत. त्या जिल्ह्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न भेडसावत होता त्यासाठी सुद्धा महानगरपालिका MGPच्या माध्यमातून हे प्रकल्प सुद्धा कार्यान्वित होतो आहे. येत्या 19 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवळपास 26 MLD पाण्याचं वाटा सुरू होणार आहे. त्यामुळे जी काही आपल्या या शहराला पाण्याची टंचाई जाणवत होती ती निश्चित कमी होईल.
सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सेवा पदकं तसंच राष्ट्रपती पदकं प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वस्तू आणि सेवा कराअंतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवर 5% आणि 18% अशा दोन स्तरात दर निश्चित करावेत असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला आहे. या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, आरोग्याशी संबंधित वस्तू, हस्तकलेच्या वस्तू आणि विमा यांच्यावर 5% जीएसटी लागेल, तर इतर वस्तू 18% जीएसटीच्या स्तरात येतील. मात्र सिगरेट, तंबाखू, साखरयुक्त पेय आणि पानमसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या वस्तूंवर आताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल. श्रीकृष्ण जन्माष्टमी काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये तसंच घरोघरी देखील मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला. आज सर्वत्र दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दहीहंडीनिमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदिरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून या मार्गावरचे रस्ते दुपारनंतर बंद राहणार आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबवताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल आढावा बैठक घेतली. या आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन देत यामुळे रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, व्यापार वृद्धी आणि सोयी सुविधांचा दर्जा उंचावेल असं सरनाईक यांनी नमूद केलं. शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात भुसे यांनी काल अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या दशसूत्री या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. शाळा अद्ययावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल, त्यातून शाळांचे चित्र बदलेल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. 100 दिवसात कार्यालयीन सुधारणा मोहीम जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला काल द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गटविकास अधिकारी मीना रावताळे, गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षरी असलेलं प्रशस्तीपत्र पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. पळशी, आडगाव, अंजनरोड, लिंधारी या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 89% वर गेला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. मांजरा धरणाचा पाणीसाठा 79%, निम्नतेरणा 88%, तर औसा तालुक्यातल्या तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 73% झाला आहे. या धरणांमधून पाणी सोडलं जाण्याची शक्यता असून मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या पावसाने अनेक शेतातही पाणी घुसलं असून आमदार अमित देशमुख यांनी काल बाधित क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाने याबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. नांदेड जिल्ह्यात 27 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हवामान. हा संपूर्ण आठवडा कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची घोषणा. 79वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. जीएसटीमधल्या 12 आणि 28% टप्पा काढून टाकण्याचा अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव. आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस सुरू. लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.